chinimandi.com podcast.
भीमा पाटस साखर कारखान्याच्या गोडाऊनला आग, कोट्यावधींची साखर जळाली. येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील साखरेच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये असलेली 69,376 क्विंटल साखर जळून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यात यश आलं आहे. कारखान्याच्या 6 नंबरच्या गोडाऊनमधून 8 वाजण्याच्या सुमारास धुराचे लोट येताना कामगारांना दिसून आले. यामुळे कामगारांनी कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि अग्निशमनच्या बंबानं आग आटोक्यात आणली. मागील काही वर्षातील गळीत हंगामातील 1,38,772 पोती साखर गोडाऊनमध्ये साठवणूक करण्यात आली होती. ती जाड ताडपत्रीच्या सहाय्यानं झाकण्यात आली होती. संपूर्ण ताडपत्री जळाल्यानं साखरेच्या पोत्यालाही आग लागली आणि त्यातील साखर बाहेर पडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबानं पाणी मारण्यात आलं, पण साखरेच्या पोत्यात पाणी जाऊन नुकसान झालं आहे. मात्र आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या घटनेची फिर्याद शशिकांत काळे यांनी दिली आहे. पुणे जिल्हा बँकेचे अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, भीमा पाटसचे अध्यक्ष आणि तालुक्याचे आमदार राहुल कुल तसंच संचालक यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.